विविध भारती पुणे, सविता मुस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात आला. 3 आठवड्यांच्या अधिवेशनाच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकही मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रत्येक शाळेत डिजिटल क्लासरूम, दर्जेदार पाठ्यपुस्तकं आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रात यश संपादन करावं यासाठी प्रत्येक तालुक्यात चांगली क्रीडांगणं उभारली जात आहेत असं पवार यांनी यावेळी सांगितलं. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुलं झालं आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी गेल्या काही दिवसांपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. आजपासून दररोज मंदिरात 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. भाविकांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पास मिळेल. अंमली पदार्थ विरोधी कृती दल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाला मध्यवर्ती ठेवून देशभर जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर घोषवाक्य, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रील तयार करण्याची स्पर्धा होणार आहे. येत्या 21 जूनपर्यंत या स्पर्धेसाठी विनामूल्य नाव नोंदणी करता येईल. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनएसएस विभागाशी संपर्क साधावा. सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि जागरूक नागरिकांनी या राज्यव्यापी स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी केलं आहे. येवलेवाडी इथल्या केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटतर्फे पुण्यात 17 ते 19 जून दरम्यान इग्नाईट 2026 ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यामध्ये संशोधक, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, नवोन्मेषक एकत्र येऊन अभियांत्रिकी, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर विचारमंथन करणार आहेत. चित्रभारती 2026 या लघुपट महोत्सवात डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर दिग्दर्शित कूस या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला. डॉक्टर जाधवर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार तर अभिनेत्री अनुया कळसकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आपल्या कार्यकर्तृत्वानं पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घालणाऱ्या मान्यवरांचा सन्मान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला जातो. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक डॉ पंडित नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल 35.2 तर किमान 25° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.